साधारण 8 दिवस झाले आमचा आता भाग मायक्रो कंटेनमेंटमध्ये आहे. सर्व दुकानं बंद आहेत. मेडिकल स्टोअर एखादं दुसरं उघडं असलं तर 2 तास 10 ते 12 या वेळात उघडं असतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं की आमच्या इथली एक समोर एक 7-8 लोक पॉझिटिव्ह सापडले आणि ते त्यातली जी सी विंग आहे तिथं होतं तर ती सगळी बिल्डिंग क्वारंटाईन केली आमच्या इथे जवळच माझ्या इथून अगदी समोर म्हणजे 100-150 मीटरवर. तर ती क्वारंटाईन केली. गणेश कला क्रीडाला ती सगळी बरीच मंडळी आहेत आणि त्यांचं तिथे खायचं प्यायचं आनंद आहे. म्हणजे मिळतं एका एक वेळेसचं मिळतं, जे मिळालं तेही काही फार बरं नसतं. आणि म्हणजे अशा तक्रारी आम्हाला आमच्यापर्यंत पोचत आहेत की तिथं काही बरं नाही आहे एकूण जे मिळत आहे ते त्यांना. आणि माहीत नाही आत्ता म्हणजे एकूण इथली परिस्थिती म्हणाल तर पत्रे सगळीकडे टाकलेत, बाहेर पडताच येत नाही आत्ता कुठूनही. म्हणजे जिथे पत्रे टाकले तिथे एक माणूस जाईल असं फक्त एका ठिकाणी आहे. जाईल म्हणजे ते खांब आला आहे त्यामुळे तिथून असं जाता येतं, पण समोर पोलीस बसलेले असतात. आणि एका बाजूला जिथून पत्रे टाकलेत आणि एंट्री आहे म्हणजे गरज काय इमर्जन्सी एंट्री ते म्हणतात, तिथे पास किंवा असं काही असेल तरच बाहेर आत जाता येत आहे. अशी साधारण अवस्था आहे. म्हणजे ह्याच्यात काही भयंकर पॅनिक सिच्युएशन आहे असं नाही, सगळं तसं नीट चालू आहे. तर बघूयात आता आम्ही उद्याची वाट बघतो आहे की उद्या एखाद्या तिथलं काय जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडतील का वगैरे वगैरे असं चर्चा आहे. तर बघूयात उद्या काय घडतं आता.